नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या उपकार प्रस्तावाक दितले जाप. उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या पुजराई गावात धार्मिक कार्यावळीत जाल्ल्या दुर्घटनेत 114 जणांक चिड्डून आयले मरण. भारताची पहिली सौर मोहीम आदित्य L1 अंतराळयानान सूर्य पृथ्वी L1 बिंदू भोवतणची आपली पहिली कोरोना कक्षा पुराय केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज नवी दिल्लीत ग्लोबल इंडिया AI शिखर परिषद 2024 उक्तावण करतले. आणि भारताचो रोहन बोपण्णा आणि त्याचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एव्हडन आज विम्बल्डन ओपन टेनिस सर्तीत त्यांच्या खेळा मोहिमेक सुरुवात करतले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या उपकार प्रस्तावाक जाप दितले. आपल्या सरकाराचो इतिहासिक सेगीत तिसरो कार्यकाळ ही गती आणि सातत्याचे आज्ञापत्र असा असे काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या चर्चेक जाप दितना प्रधानमंत्री मोदी हाणी म्हळे. सरकार येत्या 5 वर्षात 3 पटीन नेटान काम करतले आणि देशाक गुदरगरीच्या फुडल्या पावणार भरतले असे त्यांनी सांगले. 2047 मेरेन विकसित भारताची महत्वाकांक्षा पुराय करतले असे प्रधानमंत्री हेवेळार उलयले. पेपरफुटीच्या घडणुका फुडो करपा खातीर सरकार झुजा पावणार काम करीत असा असे त्यांनी सांगले. तरणाऱ्यांचे फुडार धोक्यात हाडप्यांचेर कडक कारवाय करतले अशी शिटकावणी प्रधानमंत्र्यांनी हेवेळार दिली. लोकसभेत 2 दिसांच्या चर्चेत विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पात्रते सहप्रवेश चाचणी नीट आणि हेर परीक्षांनी पेपर लीक झाल्याच्या आरोपांक सरकारान जाप दिवची अशी मागणी केली. उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या पुलराई गावात धार्मिक कार्यावळीत झाल्या दुर्घटनेत 116 जणांक चिड्डून मरण आयले. काल सिकंदर राव तहसीलातल्या पुलराई गावातल्या भोलेबाबांच्या सत्संगात ही दुर्घटना घडली. उत्तर प्रदेशाचे मुखेल सचिव मनोज कुमार सिंग हांणी सांगले, आता मेरेन 72 कुडींची वळख झाल्या. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी हे घडणुकेची पुराय चौकशी करून ताचे मुळावे कारण सोदून काढपाक आणि फुडाराक अशा तरेच्यो दुःखद घडणुको आढावपाचो आदेश दिला. एडीजी आग्रा झोनाचे अध्यक्षतेखाला हे विशी चौकशी करपा खातीर उंचा पावण्यावेली समिती स्थापन केल्या आणि ती 24 वरां भितर अहवाल सादर करतली. या घडणुकेचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी खर दुःख उक्तायला. हे घडणुकेत बायला आणि भुरग्यांसहित भक्तांचे मरण ही खूप वाईट गजाल आशिल्ल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. हाथरसातल्या दुर्दैवी परिस्थितीत मरण आयिल्ल्याची खबर कळटकच वाईट दिसले असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगले. जखमी लोक बेगीन बरे जावचे अशी त्यांनी प्रार्थना केली. हे दुःखद घडणुकेविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांचे कडेन उलयले. उत्तर प्रदेश सरकार पीडित लोकांक शक्य तितली मजत दितले असे त्यांनी सांगले. हे दुर्घटनेत मरण आयिल्ल्या मनशांच्या कुटुंबाक प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधीतल्यान 2 लाख रुपया मजत जाहीर केल्या. जखमींक 50,000 रुपया दितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी मरण आयिल्ल्या कुटुंबाक दरेकी 2 लाख रुपया आणि जखमींक दरेकी 50,000 रुपया दिवपाची घोषणा केल्या. भारताची पहिली सौर मोहीम आदित्य L1 अंतराळयानान सूर्य पृथ्वी L1 बिंदू भोवतणची आपली पहिली कोरोना कक्षा पुराय केल्या. इस्रोच्या स्टेशन किपिंग कौशल्यान दुसऱ्या प्रभामंडल कक्षात सहजपणान आपले स्थान सुनिश्चित केले असे इस्रोन सांगले. आदित्य L1 मिशन 2 सप्टेंबर 2023 लॉन्च केले. लॅग्रेंगियन पॉईंट L1 हांगा ही एक भारतीय सौर वेधशाळा असा. आदित्य L1 अंतराळयाना कोरोना ऑर्बिटातल्या L1 बिंदू भोवतणी प्रदक्षिणा पुराय करपाक 178 दीस लागता असे इस्रोन सांगले. जम्मू आणि काश्मीरात 52 दिसांची पवित्र गुहेची वर्सुकी अमरनाथ यात्रा सुरळीतपणान सुरू असा. 19 ऑगस्टाक श्रावण पौर्णिमेच्या शुभमुहूर्ताचेर या प्रवासाची सांगता जातली. या वर्सा यात्रेखातीर सरकारान खर सुरक्षा व्यवस्था दवरल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज नवी दिल्लीत ग्लोबल इंडिया AI शिखर परिषद 2024 उक्तावण करतले. या 2 दिसांच्या परिषदेत AI अनुप्रयोग शासन प्रणाली आणि AI नवनिर्माण आणि प्रतिभा वाढोवपा संबंधित महत्वाच्या विषयांचेर चर्चा करपा खातीर वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन केला. संसारीक पावणार कृत्रिम बुद्धिमत्ता AI उदरगतीक चालना दिवपाची आपली वचनबद्धता रेखांकित करीत आशिल्ल्यान ही शिखर परिषद देशाखातीर महत्वाची असा. ह्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी AI तज्ञ आणि धोरणकर्ते हजर रावतले असे मंत्रालयान सांगला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद लेगीत उक्तावण सुवाळ्यात उलोवप करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हे कझाकिस्तानातल्या अस्तानात पावल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ते प्रतिनिधित्व करतले आणि फाल्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे फुडारपण करतले. कझाकिस्तानचे उपविदेश मंत्री अलीबेग बकायेव हांणी डॉ जयशंकर हांकां येवकार दिलो. विदेश मंत्र्यांनी काल कझाकिस्तानचे उपप्रधानमंत्री आणि विदेश मंत्री मुरत नुरतलू हांची भेट घेतली. यावेळार दोन्ही फुडाऱ्यांनी रणनीती भागीदारी आणि मध्य आशियाकडेन भारताची वाढत्या संबंधांविषयी वेगवेगळ्या स्वरुपात चर्चा केली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचे लेगीत हे वेळार चर्चा झाली. या शिखर परिषदेत संघटनेच्या फाटल्या दोन दशकातल्या उपक्रमांचा नियाळ घेवप तशेंच बहुपक्षीय सहकार्याची स्थिती आणि शक्यता हाचेर चर्चा जावपाची शक्यता आसा. या बसकेत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांचेर लेगीत चर्चा जावपाची आस्त आसा. एससीओत भारताची प्राधान्य प्रधानमंत्र्यांच्या सेक्युअर एससीओच्या नदरेक आदारिल्ली आसात. सेक्युअर म्हणा सुरक्षा, आर्थिक सहकार, जोडणी, एकचार, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचो आदर आणि पर्यावरण संरक्षण. भारतान एससीओच्या आपल्या पहिल्या अध्यक्षतेखाला एससीओच्या राज्य मुखेल्यांच्या परिषदेची 23वी बसका फाटल्या वर्सा 4 जुलयाक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरवी आयोजित केल्ली. विम्बल्डन उक्त्या टेनिस 2024 सर्तीत नोवाक जोकोविच हाणे दादल्यांच्या एकोड्या गटात पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकच्या वीट कोपरिवाचेर 6-8, 6-2, 6-2 अशा सरळ सटात जैत जोडले. ताणें आपल्या पहिल्या सर्व्हिसचेर 90% गुण मेळयले. फुडल्या फेरयेत ताचो खेळ जॅका फर्नले वा अलेजांद्रो मोरो कानास हांच्या आड जातलो. बायलांच्या एकोड्या गटात स्पेनच्या जेसिका ब्रोजास मानेरो हिणे आदली वस्तात झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्रदोसोवाक सरळ सेटात हारयले. मानेरो हिणे फकत 67 मिनिटांक व्रदोसोवाक 6-4, 6-2 अशे हारयले. आता दुसऱ्या फेरयेत मानेरो क्रिस्टिना बुक्सा हिच्या आड खेळटले. भारताचो रोहन बोपण्णा आणि ताचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन आज सांजे विम्बल्डन ओपन टेनिस सर्तीत त्यांच्या खेळा मोहिमेक सुरुवात करतले. दादल्यांच्या दोट्टी गटात पहिल्या फेरयेत बोपण्णा आणि एबडन फ्रान्सच्या जिओवानी मापेची पिरिकार्ड आणि एड्रिन मेनारिनो हांच्या आड खेळटले. आणि एक भारतीय खेळगडो सुमित नागल लेगीत आज सांजे दादल्यांच्या दोट्टी गटात ताचो जोडीदार सर्बियाच्या दुसान लाजोविच सहित आज पहिल्या फेरयेत पेड्रो मार्टिनेस आणि जोमे मुनार ह्या स्पॅनिश जोडीआड झुजतले. युरोकप सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात तुर्कीन ऑस्ट्रियाक 2-8 अशे हारोवन उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. जर्मनीत जाल्ल्या ह्या खेळात तुर्कीचो बचावपटू मेरियर डेमिरल हाणे फकत 57 सेकंदा उपरांत गोल करताना युरोपियन चॅम्पियनशीपच्या बाद फेरयेच्या इतिहासातलो सगळ्यात जलद गोल करपाचो नवो विक्रम नोंद केलो. डेमिरलान 59व्या मिनिटाक दुसरो गोल केलो तर ऑस्ट्रियाच्या मायकेल ग्रेगोरिच हाणे 1 गोल केलो. आता आयतारा निमण्या 8 तुर्की नेदरलँड आड खेळ जातलो. तयारी जाल्ल्या खेळात नेदरलँड्स पंगडान रोमानियाचेर 3-0 अशे जैत मेळून 16 वर्सा उपरांत उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाला. कोडी गाकपोन पूर्वार्धात गोल केलो. त्या उपरांत डॉनियल मेहलेन हाणे सेगीत 2 गोल केले. 2008 उपरांत नेदरलँड पंगड ह्या सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरयेत पावला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली प्रत्येक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या उपकार प्रस्तावाक दितले जाग. उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या पुलराई गावात धार्मिक कार्यावळीत झालेल्या दुर्घटनेत 116 जणांक चिड्डून आयले मरण. भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल1 अंतराळयानान सूर्य पृथ्वी एल1 बिंदू भोवतणची आपली पहिली कोरोना कक्षा पुराय केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज नवी दिल्लीत ग्लोबल इंडिया एआय शिखर परिषद 2024 करतले उक्तावण. आणि भारताचो रोहन बोपण्णा आणि ताचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन आज विम्बल्डन ओपन टेनिस सर्तीत त्यांच्या खेळा मोहिमेक करतले सुरुवात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.